लागेल जन्मा वे पुन्हा. तर तरुणपणी असं व्हायचं कॉलेजमध्ये असताना की आपलं मन कोणावर तरी बसायचं असं. वर्गात मुली थोडे असायच्या, आम्ही असायचो 145 आणि त्या मुली 5. आता मला सांगा, आम्ही 145 आणि त्या 5, कोणाच्या वाट्याला काय येणार? हां, पण तरीसुद्धा जीव त्याच्याकडे ओढला जायचा. लागेल जन्मावे पुन्हा असं मी त्यावेळी म्हटलंय. माझी न घाई काहीही, माझी न घाई काहीही, जाणून आहे अंतरी, लागेल जन्मावे पुन्हा नेण्या तुला माझ्या घरी. तू झुंजुमुंजू हासशी, जाई जुईचे लाजशी, मी वेंधळा मग सांडतो थोडा चहा बाहीवरी. माझी न घाई काहीही, जाणून आहे अंतरी, लागेल जन्मावे पुन्हा नेण्या तुला माझ्या घरी. तू बोलता साधे सुधे, सुचवून जाशी केवढे. तू बोलता साधे सुधे, सुचवून जाशी केवढे. मी बोलतो वाचाळ सान पंडिती काही तरी, लागेल जन्मावे पुन्हा नेण्या तुला माझ्या घरी. खुशी फुलासह फुल तू अन चांदण्यासह चांदणे, खुशी फुलासह फुल तू अन चांदण्यासह चांदणे. ते पाहणे इतकेच मी बघ मानले माझ्या करी, लागेल जन्मावे पुन्हा नेण्या तुला माझ्या घरी. म्हणतेस तू मज आवडे हा रांगडा सीधेपणा, म्हणतेस तू मज आवडे हा रांगडा सीधेपणा. विश्वास मी ठेवू कसा या हुन्नरी शब्दावरी, लागेल जन्मावे पुन्हा नेण्या तुला माझ्या घरी. लिहिती बटा भालावरी उर्दू लिपीतील अक्षरे. त्यावेळी अशा बटा सोडायच्या मुली, कॉलेजमधल्या मुली, 2-3 त्या कपाळावर. लिहिती बटा भालावरी उर्दू लिपीतील अक्षरे, हा जन्म माझा संपला ती वाचताना शायरी, लागेल जन्मावे पुन्हा नेण्या तुला माझ्या घरी.